पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसलनिका करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन मराठी थेसलनिका करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन थेसलनिका करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन प्रभूच्या पुनरागमनासंबंधी असलेल्या चुकीच्या कल्पना। बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकाएकी दचकून चित्त स्थैर्य सोडू नका व घाबरू नका। प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अगर पत्राने घाबरू नका, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका। त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पाप पुरुष प्रगट होईल, तो नाशपुत्र विरोधी व ज्याला परमेश्वर किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी परमेश्वर आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत परमेश्वराच्या मंदिरात बसणारा असा आहे। मी तुम्हाजवळ असताना हे तुम्हास सांगितले याची तुम्हास आठवण नाही काय? त्याने स्वसमयीच प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जे प्रतिबंधक आहे ते तुम्हास ठाऊक आहे। अधर्माचे गुज आताच आपले कार्य चालवित आहे आणि जो आता प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र ते तसेच आपले कार्य चालवित जाईल आणि मग तो अधर्मी पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्याला नाहीसे करील। ज्यांचा नाश होणार त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरली नाही, त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे यांचे येणे होईल। त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून परमेश्वर त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो। ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वास दंडाज्ञा द्यावी म्हणून असे होईल। आणखी परमेश्वर स्मरण व प्रार्थना बंधुजन हो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्हाला परमेश्वराचे उपकार स्मरण नेहमी केले पाहिजे, कारण आध्यात्मिकरित्या झालेल्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात परमेश्वराने तुम्हास प्रारंभापासून तारणासाठी निवडला आहे। त्यात त्याने तुम्हास आमच्या सुवार्थेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे। तर मग बंधूंनो, स्थिर रहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे विधी तुम्हास शिकवले ते बळकट धरून रहा। आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आज्ञा कृपेने दिली तो परमेश्वर आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या करण्यात व बोलण्यात तुम्हास स्थिर करो।